द फ्राइडे स्पेशल एडिशन ऑफ स्पोर्ट्स विंडो। मैं हूं आपका दोस्त पंकज अठवले। खेलकूद की बातें तो दुनिया भर की होती ही रहेंगी, लेकिन हमारे साथ आज जो हमने बात की है अबाउट द पैरा गेम्स एंड द पैरा एथलीट्स एंड हाउ दे आर ट्रेन एट अ वेरी ग्रास रूट लेवल, दैट्स व्हाट वी हैव बीन टॉकिंग अबाउट विद एस वेंकट फ्रॉम द फिनिक्स स्पोर्ट्स फॉर द अंडर प्रिविलेज्ड। वेंकट, मग आता पुढे काय करायचं, काय तुमचा मेसेज आहे आपल्या सर्वांसाठी, मुंबईकरांसाठी?
पंकज थँक्यू, मराठीत चालू केलं कारण मुंबईत बसलो आणि आपण हिंदी आणि इंग्लिश मध्ये बोलतोय, मराठीत खाने बोलायचं
हिंदीचा होता म्हणून आपण तसं करत होतो, बट दॅट्स फाईन ना।
कारण आता मुंबईकर आपण, अख्ख्या मुंबईला माझा सलाम, फिनिक्स स्पोर्ट्स तर्फे आमचा नमस्कार। आणि या मतिमंद मुलांसाठी आम्ही जे स्पोर्ट्स बरो म्हणजे स्पोर्ट्सचे इव्हेंट्स घेतो गेले 10 वर्ष, आणि आज म्हणजे आज थोडं थोडं करून थेंबे तळेसाची तसं झालंय, वी हॅव रीच थोडस जरा चांगल्या स्टेजमध्ये पोहोचलोय। फिनिक्स स्पोर्ट्स चांगले स्पोर्ट्स फक्त मध्यमंद मुलांसाठी घेतो आणि त्याच्यामध्ये एवढा आनंद मिळतो आम्हाला की ते आपण शब्दात स्पष्ट करू शकत नाही। आणि त्याच्यातून आता गेल्या अर्ध्या वर्षामध्ये मी तुम्हाला बोललेलो आहे की मुंबईतली 4 मुलं स्पेशल ऑलिम्पिक्सला गोल्ड मेडल पण जिंकून आलेले आहेत, त्या 4 मुलांचं नावं पण मी घेतलीत। आणि याच्यात जे काम करायला जी आपल्याला मजा येते आणि ताकद मिळते त्याला म्हणजे तोड नाहीये, कारण खूप मजा येते काम करायला, पण ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला असं वाटतं की अरे वा आपण दमलेलो आहोत का, पण त्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की ते सगळं तक्रण असं उडून जातं आणि आपण परत स्मृती येते काम करायला। आणि आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं की आपल्या मुंबईकरांनी तरी कमीत कमी या मुलांसाठी करायला पाहिजे, आणि या मुलांमध्ये ताकद खूप असते।
ओके,
खरंच ताकद खूप असते। आणि त्याच्यात एक चांगलं म्हणजे तुम्हाला आणखीन एक सांगायचं होतं, म्हणजे त्याच्यातला एक आता मुलगा, 4 मुलांमध्ये पुरुषोत्तम मधून बोललो मुलगा, तो आता रिलायन्स फ्रेश मध्ये इज गॉट अ जॉब,
विच इज सो नाईस।
म्हणजे असं तेच आमचं जे मेन हेतूच असा होता की या मुलांना आपण प्रोत्साहन करून कुठेतरी असं या याच्यात घेऊन जायला पाहिजे की मेन स्ट्रीम मध्ये त्यांना ऍक्सेप्ट करायला पाहिजे। सो दिस इज हॅपनिंग आणि त्याचं श्रेय साईला जाणारच आणि आमचे सगळे व्हॉलंटियर्सना। आणि हे फिनिक्स स्पोर्ट्स मेन हेतू आहे की वी हॅव टू टेक दम टू द मेन स्ट्रीम अँड दॅट इज द मेसेज व्हॉट वी आर स्ट्रायव्हिंग फॉर, आणि हेच आम्हाला करायचंय।
येस, अँड वी आर ऑल देअर विथ यू वेंकट, फॅन्टॅस्टिक वर्क आणि तुम्ही जे काम करताय, मला वाटतं टुडे ऑल आर लिसनर्स कॅन टेक अ वाव की वी कॅन जस्ट अडॉप्ट वन सच काइंड ऑफ अ चाइल्ड इन आर लोकॅलिटी अँड ट्राय टू इम्बाइब देम इन स्पोर्ट्स, कुठे ना कुठे ते पुढे येणार।
बरोबर बोललात तुम्ही की स्पोर्ट्स असू देत किंवा कुठेही, कारण मी जिथे राहतो तिथे पण माझा एक खास मित्र आहे अद्वैत आगाशे, माय व्हेरी 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 गुड फ्रेंड इज, त्यांनी नॅशोमध्ये जॉब करून घेतला होता। कारण काय होतं की सी ऍट होम इट बिकम्स अ लिटल बिट, घरी 24 तास ही मुलं असली किंवा
मेंटल
ब्लॉक सगळ्यांचं असतं, घरापासून बाहेर आले की त्यांना पण बरं वाटतं। सी हे सगळं इट्स अ सायकल,
करेक्ट।
सो सगळ्यांनी असं मुंबईमध्ये असं जरा सगळ्यांनी विचार केला तर या मुलांवरती अत्याचार होणारच नाही।
ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली वेंकट, इट वॉज सच अ प्लेजर, सच अन ऑनर दॅट यू केम हिअर टू द स्टुडिओज ऑफ FM रेनबो। थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल, आणि वी विल सर्टनली डू समथिंग अँड दिस इज जस्ट द बिगिनिंग।
वेल दॅट्स इट पंकज, यू गिव्ह अस दिस प्लॅटफॉर्म अँड दिस प्रोग्राम, वी आर डिलायटेड अँड वी डोंट हॅव एनी वर्ड्स टू थँक यू।
Thank you very much. We wish you all your team and of course Sai very, very the best of luck for the upcoming year, and let's do something really special just like what FM Rainbow does every time.